चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 29 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, बाजारात कमी मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,260 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,190 रुपये ते 3,230 रुपये होता। गुजरातमध्ये M30चा व्यापार 3,180 रुपये ते 3,220 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,460 रुपये ते 3,480 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,540 रुपये ते 3,560 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,400 रुपये ते 3,410 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत।